विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. होमिओपॅथी ही पर्यायी वैद्यक पद्धती नसून ती जगभरातील लाखो रुग्णांसाठी प्रभावी उपचार पद्धती ठरली आहे. होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आयुष मंत्रालयामार्फत सातत्यानं प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पुण्यात केलं. नॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅनिमॅनियन होमिओपॅथी या परिषदेचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. देशभरातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर, संशोधक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या परिषदेत होमिओपॅथीच्या मूलभूत तत्वांवर, संशोधनाच्या नव्या संधींवर तसंच वैद्यकीय उपचारांमध्ये होमिओपॅथीचं महत्व या विषयावर विचारमंथन करण्यात आलं. होमिओपॅथीचा सखोल अभ्यास करून जागतिक स्तरावर या उपचार पद्धतीचा प्रभाव वाढवण्याचा निर्धार सहभागी डॉक्टरांनी व्यक्त केला. करिअरसाठी जे क्षेत्र निवडाल तिथं चांगलं काम करा असं आवाहन करत स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचं भान ठेवा असा मौलिक सल्ला माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिला. पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभामध्ये त्यांनी आज मार्गदर्शन केलं. यावेळी 700 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. या उपक्रमाचं हे 23वं वर्ष आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रिकेटपटू केदार जाधव, अभिनेते प्रवीण तरडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आत्ताच्या एआयच्या काळापर्यंत चित्रपट क्षेत्रात झालेल्या विविध बदलांची मी साक्षीदार आहे, पण माझ्या दृष्टीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना हाच चित्रपटांचा सुवर्ण काळ होता असं मत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी पुण्यात व्यक्त केलं. पुना गेस्ट हाऊस स्नेहमंच, कोहिनूर कट्टा आणि विदिशा विचारमंच यांच्या वतीनं पारेख यांना आज कोहिनूर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानिमित्तानं आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या मुक्तांची अभंगवाट आणि ज्ञाना तुका जनी निळा नामी गोरा या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन के जमादार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. न्यायासनावर बसल्यावर सर्व धारणा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावं लागतं. अशावेळी अध्यात्माची जोड आणि संत विचारांची बैठक असल्यास निर्णय घेणं सोपं जातं असं प्रतिपादन न्यायमूर्ती एन के जमादार यांनी यावेळी केलं. तर बंडोपंत कुलकर्णी यांच्याकडे संत साहित्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असून त्यांनी सगुण निर्गुण द्वंद्वाचं उत्तम विवेचन केलं आहे असं सदानंद मोरे यावेळी म्हणाले. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम प्रगतीपथावर असून काम 80% पूर्ण झालं आहे. या कामासाठी 11,40,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. पुणे महापालिका प्रशासनानं आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात 4 वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तर 53 आरोग्य निरीक्षकांचा समावेश आहे. पुण्यातील जनता वसाहतीच्या पुनर्विकासासाठी डोंगरमाथा, डोंगर उतार या जागेवर 100% टीडीआर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता उद्यानाच्या आरक्षित जागेसाठी हा निर्णय होणं आवश्यक आहे अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्याने कारली, दोडका, भेंडी आणि काकडीच्या भावात घसरण झाली. पालेभाज्यांना मागणी चांगली असली तरी आवक देखील वाढल्यानं करडई, चाकवत आणि पुदिना यांचे दर 10% खाली आले आहेत. फळ बाजारात लिंबांची आवक घटल्यानं दर वाढले असून अन्य फळांचे भाव स्थिर आहेत. चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी असल्यानं झेंडू, शेवंती, गुलछडी या फुलांचे दर वाढले आहेत. मुलींच्या वरिष्ठ गटाच्या आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद नुकत्याच पालघरमध्ये पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघानं मुंबई संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवलं. पायल कोठारी आणि रितिका सिंग यांनी विजयी गोल केले. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पुण्याच्या रितिका सिंग हिला मिळाला. पुण्याची प्रेरणा मेश्राम सर्वोत्कृष्ट रक्षक खेळाडू तर अहिल्यानगरची सोमय्या शेख सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली. हवामान. पुणे आणि परिसरात ढगाळ हवामान होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. उद्याही शहर परिसरात हलक्या पावसाची शक्यता असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.